चीनीमंडी.com पॉडकास्ट। थायलंडमध्ये साखर उद्योगाला अतिरिक्त पैसा मिळवण्याचा पर्यायावर भर देण्याचा सल्ला। थायलंडमध्ये साखर उद्योगाला अतिरिक्त पैसा मिळवण्यासाठी जैव अर्थव्यवस्थेवर जोर देण्याची आवश्यकता आहे, कारण कोरोना व्हायरस महामारी दरम्यान साखरेच्या वापरात 10% घट झाली आहे। थाई शुगर मिल्स कॉर्पोरेशनने शक्यता वर्तवली आहे की 2019-20 पीक वर्षात अंदाजात 2.25 मिलियन टन साखरेचा वापर होईल। महामारीमुळे जागतिक वापरही खूपच कमी झाला आहे, कारण साधारणपणे जागतिक वापर 2% प्रतिवर्ष वाढतो। TSMC बोर्डचे डिप्टी अध्यक्ष सिरीवूत यांनी शेतकरी आणि कारखानदारांना आग्रह केला की त्यांनी केवळ आपल्या मुख्य व्यवसायांवर अवलंबून राहू नये, तर ऊस, साखर आणि इथेपर्यंत की नव्या उत्पादनांमध्ये प्रक्रिया घडवून निघणाऱ्या वेस्टच्या विकासावर अधिक गांभीरतेने विचार करावा। ऊर्जा, अन्न आणि इतर मूल्यवर्धित उत्पादनांच्या उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून नूतनीकरण करण्यायोग्य संसाधनांचा वापर करून चालणारी जैव अर्थव्यवस्था कमाईचे नवीन स्रोत होईल। ते म्हणाले, थायलंड इथेनॉलचे केंद्र बनावे यासाठी सरकार जैव अर्थव्यवस्थेला गती देत आहे।